Namaste, yogi jogis. Hello and welcome back to yet another exciting series of episodes. And today is Takeaway Tuesday. We are going to talk about a book named The Last Lecture, which is written by Randy Passage. Now, let's go towards the first point, and it is a very beautiful point. A bad apology is worse than no apology. Half-hearted or insincere apologies are often worse than not apologizing at all, because recipients find them insulting. A good apology is like an antibiotic. A bad apology is like rubbing salt in the wound. कोणी आपल्याला सॉरी बोललं कुठल्या गोष्टीसाठी आणि तीच गोष्ट सतत केली, कसला राग येतो ना, म्हणजे अतिशय जास्त राग येतो त्या गोष्टीचा. जर आपण पण तसं करत असू ना, तर प्लीज इम्प्रूव्ह इट. मला एक गोष्ट कळते की आपण जर शब्द दिला ना कोणाला, तो बॉस तो शब्द पाडायचा. तुमच्या त्या एका सवयीने तुम्ही ओळखलं जायला पाहिजे, एवढं तुम्ही स्ट्रॉंग राहायचं. म्हणजे कॅरेक्टर बिल्डिंग ही खूप महत्वाची गोष्ट आहे, आणि त्यातल्या त्यात तुमचा शब्द खूप महत्वाची गोष्ट आहे. जर तुम्ही नाही बोललायत कुठल्या गोष्टीला की, तर ती नाही करायची, आणि जर तुम्ही हो बोललायत तर ती करायचीच. म्हणजे कुठलेही सर्कमस्टान्सेस असो, जर तुम्ही कोणाला कमिटमेंट दिली की हा बाबा हे मी इथं मदत करेल किंवा मी इथं उभा राहील उभी राहील, तर तिथं राहावं लागेल, राहायलाच पाहिजे तुम्ही. आणि ती कमिटमेंट त्या लेवलची पाहिजे. आणि वारा वांदळ तर येणार आहे, त्रास होणार आहे, पण त्यालाच तर मग म्हणतात जपणे. तर ओके, आता जो टॉपिक इम्पॉर्टंट आहे तो म्हणजे असा की कोणी आपल्याला सॉरी बोललं, अपोलॉजाईज केलं आणि ती गोष्ट पाडली नाही, तर खूप राग येतो. आणि जर जेन्युइनली कोणाकडून काही चूक झाली, आपण सॉरी हा इंग्रजीमधला शब्द जो आहे ना, हा इतका ऑफन वापरतो, आणि ते खूप छान आहे. म्हणजे आपण सॉरी बोलायला पाहिजे, मला असं वाटतं. थँक्यू, प्लीज, सॉरी आपण बिंदास्तपणे आणि एकदम बोलायला पाहिजे. जर चुकलो आहो, कोणाचं खरोखर उपकार असेल, थँक्यू बोलायचं. कोणी आपण त्याच्याने लहान होत नाही असं मला वाटतं सॉरी बोलल्याने. पण सॉरी बोलल्याने तेच ते केलं तर त्याच्याने नक्की आपण लहान होतो, त्याच्याने नक्की आपलं कॅरेक्टर छोटं होतं असं मला वाटतं. तर तुम्ही जर कोणाला हर्ट होत असेल, कोणाला त्रास होत असेल, तर जेन्युइनली करू नका ना. म्हणजे तुम्हाला जर त्रास दिला तर तुम्हाला आवडेल का? आणि मला असं वाटतं की आपण जेव्हा कोणाला सतत त्रास देत राहतो ना, तर परमेश्वर तर बघतोच आहे. मग बस तू करत राहा. मग ज्या दिवशी मी खेळ सुरू करेल ना, त्यावेळेस तू ना सॉरी बोलू शकेल, ना थँक्यू बोलू शकेल, ना प्लीज बोलू शकेल. तुझी एवढी गप्प करू चावी असं असतं. त्याच्यामुळे नका देऊ कोणाला त्रास. आणि जर तुम्हाला वाटतंय तुम्ही चुकलायत, तर ते इम्प्रूव्ह करा. कारण रिलेशनशिप खूप इम्पॉर्टंट आहे. आपण रस्त्याने जर ठोकलं जातो ना आपला हात किंवा पाय, तरी पण आपण समोरच्याला सॉरी बोलतो. आणि ऑब्व्हियसली पुढच्या वेळेस आपण ठोकलं नको जायला किंवा कोणाला त्रास नको व्हायला याची काळजी घेतो. तर आपल्या आयुष्यातले जे सगळ्यात जवळची रिलेशनशिप आहे, तिथं जर आपण ते करत नसणार तर किती चुकतो आपण? ते चांगलं आहे का? हा प्रश्न जेन्युइनली विचारा स्वतःला, आणि त्याच्यानंतर मला सांगा की हा रायटर राईट बोलतोय की रॉंग बोलतोय. नेक्स्ट, वेन यू सी युअर सेल्फ डुईंग समथिंग बॅडली अँड नोबडी इज बॉदरिंग टू टेल यू एनी मॉर, दॅट्स अ बॅड प्लेस टू बी. आपण जर काहीतरी करतो ना, आपल्याला असं, मी स्वयंपाक करते फॉर एक्झाम्पल, आणि मला ज्या वेळेस स्वयंपाक करते, मला माझ्या हजबंडनी, माझ्या मानी, माझ्या भावांनी, माझ्या सासऱ्यांनी, कोणी पण जर मला असं छान बोललं ना, कारण ती मेहनत 2 तास 3 तासची जी असते, ती फक्त आणि फक्त त्यांच्या चेहऱ्यावरती ती स्माईल यावी त्यासाठी असते. ठीक आहे? आणि हे मी तुम्हाला सांगते कारण तुम्ही खूप चांगलं जेव्हा करता. आज मी स्वयंपाक खूप चांगलं करते, त्याच्यामुळे ते पॉझिटिव्ह होतं. नवीन काहीतरी तयार करत असेल तरी पण माझे आजवर फेल्ड जे एक्सपेरिमेंट आहेत ते 0.5% आहेत. म्हणजे 99.5% हे मी जरी नवीन काहीतरी तयार करते, त्याच्यात मी पास झाली. पण मी हे तुम्हाला आता पॉझिटिव्हली सांगते. आता ज्यावेळेस मी स्वयंपाक सुरुवात करत होते, त्यावेळेस माझ्याकडे 2 लोक होते. एक माझे वडील, दुसरी माझी आई. हे 2 लोक माझे स्वयंपाक अगदी वर्स्ट फेस पासून त्यांनी बघितलेलं आहे. म्हणजे भाकरी तुकड्यांमध्ये जिला शेप नाही, चपाती अगदी पीठ असं म्हणलेलं की लिटरली गळतीये चपाती, तर त्या फेज मधून मी निघालेली आहे. पण त्याच्यामध्ये 2 लोक होते. एक तर ऍप्रिशिएट करणारे माझे वडील, त्यांना अतिशय परफेक्ट लागतात सगळ्या गोष्टी, आणि मी स्वयंपाक करते त्यांची लेख, तर ते चांगलंच सांगणार मला प्रत्येक गोष्ट. पण हां आणि माझी मम्मी म्हणजे पहिलाच घास म्हणजे बघताच बरोबर क्रिटिक की हे वाईट आहे, हे असं आहे, हे तसं आहे, त्याचं तर माझ्या डोळ्यात पाणी यायचं. म्हणजे एक तरफ यू हॅव युअर डॅडी टेलिंग यू ऑल द गुड थिंग्स अँड ही इज अप्रिशिएटिंग यू बिकॉज यू ट्राईंग इट, अँड देन यू हॅव अन यू ऑन दी अदर साईड यू हॅव युअर मॉम हू इज ऑन द फर्स्ट गो शी इज क्रिटिसायझिंग यू अँड युअर थिंग्स दॅट यू हॅव डन. सो यू हॅव टू डिफरंट साईड्स लुकिंग ॲट यू. बट मला असं वाटतं माझ्या मम्मीमुळे मी ॲक्च्युली स्वयंपाक शिकली आहे, माझ्या भावांमुळे मी स्वयंपाक चांगलं शिकलेली आहे. कारण वडील मला खूप खूप प्रोटेक्ट करायचा प्रयत्न करायचे बिकॉज ही यूज टू फील दॅट दॅट वुड हर्ट माय फिलिंग्स अँड आय वुड बी ब्रोक अँड आय वुड नॉट मेक फूड अ वट एव्हर. बट आय फील माय मॉम अँड माय ब्रदर हॅव रिअली बिल्ड मी अप बिकॉज दीज पीपल एव्हरी टाइम दे वुड क्रिटिक आय वॉज लाईक ओके आय एम डुईंग इट बेटर द नेक्स्ट टाइम बिकॉज आय डोंट वॉन्ट देम टू से एनिथिंग बॅड. अँड माय डॅड यू विल फील बॅड दॅट अरे माझे डॅडी नेहमी मला अप्रिशिएट करतात. आणि त्यांना किती वाईट वाटेल जेव्हा त्यांच्या मुलीला कोण बोलतोय त्यांच्यासमोर. सो मी जरी लहान होते तरी मला असं वाटायचं की माझ्या वडिलांना कोणीच असं नको बोलायला अरे तुमच्या मुलीला हे जमत नाहीये, तर ते मला कुठं ना कुठं हर्ट करेल. बस माझ्या डॅडींपर्यंत नाही आहे, ही इज माय सॉफ्ट कॉर्नर अँड ही इज लाईक अबाव एव्हरीबडी एव्हरी वन इन द वर्ल्ड फॉर मी. सो जरी माझी मम्मी किंवा विकी माझा भाऊ आहे तर जरी हे मला ज्यावेळेस क्रिटिसाइज करायचे ना ते मी इम्प्रूव्ह करण्याच्या मागे राहायची की बॉस मला यावेळेस इम्प्रूव्ह केलं, मी प्रॅक्टिस करणार प्रॅक्टिस करणार प्रॅक्टिस करणार. सो जेवढा पॉझिटिव्ह ॲप्रिसिएशन इम्पॉर्टंट होतं तेवढंच क्रिटिक्स पण इम्पॉर्टंट आहेत तुमच्या लाईफमध्ये. अँड हे मी एक पर्सनल एक्झाम्पल सांगितलं पण आपल्या लाईफमध्ये पण म्हणजे मी ज्यावेळेस व्हिडिओज करायची ज्यावेळेस पॉडकास्ट करायची मोस्ट ऑफ द टाइम आय एम व्हेरी कम्फर्टेबल इन हिंदी अँड इंग्लिश. But a lot of people used to say me, why don't you start in Marathi also? Because I speak Marathi as my language. Hindi is my mother tongue is Hindi. And because I'm born and brought up in Pune, Marathi is also a second language that I use. So English primarily became a main language for me because I have studied in English medium. But then that is not the language that I can connect to. I wanted to connect to my audience, to my people, to Indian people. So for me, it was very important to focus on my regional language, the language that I speak. People understand the way I use my tone, the modulations in language. That only happened with the language that I use. So I feel at that point of time when I started with my videos, I used to talk only in English and a lot of people were not comfortable and I would get comments on my WhatsApp. A lot of time I've got comments on, I've got messages on my email saying, why don't you make in local language? Why aren't you doing that? And for me, I was not comfortable. Ki main kahi chukle tar, shabda kahi chukle, grammatically kahi chuklo, tati bhiti hoti. But then, स्लोली इव्हेंच्युअली यू स्टार्ट एक्सेप्टिंग बस ते आपल्या लँग्वेजेस आहे, त्याच्यात आपण काय चुका करणार. म्हणजे आपण तिराईत लोक व्यक्तीची किंवा लोकांची पण भाषा एकदम व्यवस्थित कम्फर्टेबली बोलू शकतो, तर ही लँग्वेज का नाही. अँड देन आय स्टार्टेड डुईंग इट अँड आय सॉ द डिफरन्स इन माय व्हिडिओज इन माय पॉडकास्ट एपिसोड. अ लॉट ऑफ पीपल स्टार्टेड कनेक्टिंग अँड दॅट रिअली हेल्प मी, दॅट बुस्टेड माय कॉन्फिडन्स अँड दॅट हेल्प मी टू रिलेट विथ पीपल. इव्हेंच्युअली दॅट गेव मी दॅट बूस्ट ऑफ कन्सिस्टन्सी. सो हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे समजणे की तुम्हाला क्रिटिक्स आयुष्यात महत्त्वाचे आहेत. वाईट वाटेल, कितीतरी लोक म्हणतील अगं काही सांगतेस, वाईट बोलल्याने कसं चांगलं वाटतं. म्हणजे मी हे नाही म्हणणार की 24 तास कोणीतरी भुनभुन करायची नेगेटिव्हिटीची किंवा क्रिटिक्स बनून फिरायचं आहे, पण तुम्हाला जर कोणी सांगितलेलं असेल ना तर त्याच्यावर तुम्ही विचार करा. आणि माझे वडील एक गोष्ट खूप सुंदर मला लहानपणापासून सांगायचे आणि ती म्हणजे अशी की तुम्हाला तुमचे जे क्रिटिक्स असतात ते तुमचे ॲक्च्युली वेलविशर्स असतात कुठे ना कुठे. कारण तुम्ही ज्यावेळेस कुठली गोष्ट करत असाल त्यावेळेस तुम्ही खूप जोशमध्ये असतात, तुम्ही फक्त पॉझिटिव्ह साईड बघत असतात, पण ते लोक असतात ते जळण्या कारण म्हणजे ते आतून जेलसी जरी फील करत असतील आणि ते तुम्हाला काहीतरी कॉमेंट टाकत असतील ते इझिली तुम्हाला ते लूप होल्स किंवा ते कुठं ना कुठं अडथळे सांगतायत डायरेक्टली आणि ते तुम्हाला बिल्ड करा. सो इट इज बीन सेड ना की तुम्हाला कोणी लेमन्स टाकत असेल तुमच्यावरती, यू कॅन जस्ट मेक अ लेमनाड आउट ऑफ इट. अँड दॅट हॅपन्स ओनली वेन यू स्टार्ट अंडरस्टँडिंग वाय क्रिटिक्स आर इम्पॉर्टंट इन युअर लाईफ. सो आय फील दॅट इज इम्पॉर्टंट. सो यू नीड टू हॅव क्रिटिक्स. आय लव टू हॅव क्रिटिक्स, दॅट रिअली हेल्प्स मी बिल्ड अँड आय होप यू अंडरस्टँड. अँड इन द लॉंग रन कोणी क्रिटिक म्हणजे कोणी कमेंट मारली एक्सेप्ट इट अँड इफ इट इज रिअली युजफुल वाय डॉट चेंज इट, इट विल हेल्प यू टू इम्प्रूव. पण मी पुन्हा सांगते, मी असं नाही सांगत आहे की तुम्ही नेगेटिव्हिटीमध्ये राहा, त्याच्याने अतिशय वाईट होईल. कारण बॉस, हे जे आपलं ब्रेन आहे ना, ते एक मॅग्नेट आहे आणि ते सगळ्या गोष्टी पटापटा कॅप्चर करतं. तर मी नेगेटिव्हिटीमध्ये किंवा तुम्हाला खाली खेचणाऱ्या अशा लोकांमध्ये राहू नका, हे मी कधीच सजेस्ट करणार नाही. पण क्रिटिक, हा क्रिटिक हो गरजेचे आहेत. ओके, मुव्हिंग टू द नेक्स्ट पॉइंट, नेव्हर मेक अ डिसिजन अंटिल यू हॅव टू. He'd also warn me that even if I was in a position of strength, whether at work or in relationships, I had to play fair. Just because you're in the driver's seat, he'd say, doesn't mean you have to run people over. काय होतं ना, आपल्याला जेव्हा देव बळ देतो ना, आपण त्याचा कसा दुरुपयोग करतो, म्हणजे आपल्याला ही लगेच दुर्बुद्धी सुचते. त्याच्यामुळे आयुष्यात जेव्हा आपला वीक पॉइंट असतो ना, असं म्हणतात की आपण जेव्हा पोटात असतो ना, बाळ असतो लहान, त्यावेळेस आपण देवाला रोज प्रार्थना करत असतो, प्लीज परमेश्वरा मला इथून बाहेर काढ, मी तुझं नाव सतत घेईल. कारण असं म्हणतात की पोटात आपण देवाचं नाव कंटिन्यू जप करत असतो, बाहेर आल्यानंतर आपण विसरून जातो आणि आपण ह्या मोहमायामध्ये पूर्ण मस्त होऊन जातो. आपण मटेरियलिस्टिक किंवा फेक गोष्टींमध्ये स्वतःला कव्हर करायला सुरुवात करतो आणि आपण हळूहळू हळूहळू तसंच बनतो. तर आणि आपण जी प्रॉमिस केलेली असते परमेश्वराला, ती आपण विसरून जातो. आता माझा सांगण्याचा तात्पर्य हे आहे की ज्यावेळेस आपण प्रॉब्लेममध्ये असतो ना, त्यावेळेस आपण खूप सोबर, स्वीट, चांगलं वागतो. ज्यावेळेस आपल्याला स्ट्रेंथ येते, आपण लगेच विलन का बनायचं असतं आपल्याला. आय हॅव नेव्हर अंडरस्टूड दिस. अँड काही ना काही आपला इगो तो हर्ट हो जाता है बॉस, अगर कोई थोड़ा सा भी बोल दे हम लोगों को, तो why डू दॅट. इनफॅक्ट जब आपके पास स्ट्रेंथ रहती ना, यूज इट फॉर बेटरमेंट, यूज इट फॉर गुड. बिकॉज परमेश्वर ना ज्यावेळेस आपले स्ट्रगल बघत असतो ना, त्याला हे दिसत असतं, अरे खरोखर त्रास होतोय, खरोखर चेंज झाला आहे व्यक्ती. आणि मग तो म्हणतो की अरे नाही, याला ब्लेस करू आपण, याला छान दिवस देऊ. आणि जेव्हा चांगले दिवस येतात ना, तेव्हा तुम्ही चांगले वागत असतात, तर ते दिवसांची जी कालावधी असते ना, ती वाढते. पण बॉस, ज्यामुळे तुम्हाला चांगले दिवस बघायला भेटलेले, तीच गोष्ट जर तुम्ही तुमच्यामधून काढून घेतली, तर देव कसं ते चांगले दिवस तुमचे जास्त दिवस ठेवेल. त्यामुळे हे नेहमी लक्षात ठेवा, जर तुम्ही स्ट्रेंथमध्ये असाल रिलेशनशिपमध्ये, पण तुम्ही जर स्ट्रॉंगर बाजूला असणार, तुम्ही कामाच्या ठिकाणी पण स्ट्रॉंगर बाजूला असणार, तर चांगलं वागा. चांगलं वागताना मी हे नाही म्हणते की फार लोकांनी तुम्हाला घालवून पिलवून ठेवायला पाहिजे तोपर्यंत तुम्ही ऐकायचंय, ऑब्व्हियसली नॉट. यू हॅव टू यूज युअर पोझिशन इन द राईट वे, बट यू शुडंट बी मीन टू पीपल, यू हॅव टू बी काइंड. जर कोणी डोक्यावरच बसत असेल तर मग बॉस, त्याला उतरवणं पण गरजेचं असतं. बट याचा असा अर्थ नाही आहे ना की तुम्ही लोक तुमच्याबरोबर एकदम स्वीटली बोलतायत आणि तुम्ही छान पद्धतीने रिप्लाय देऊ शकतात, त्या सोडून तुम्ही अगदीच त्यांना पार तोडून मोडून बोलतायत, तसं चालणार नाही. ते लक्षात घ्या, आपली जेव्हा स्ट्रेंथची टाईम असते ना, तेव्हा आपण परमेश्वर बघत असतो. त्याच्यामुळे जर आपल्याला प्रोलॉंग सक्सेस पाहिजे असेल, तर त्यासाठी ज्या करणाऱ्या गोष्टी आहेत किंवा जे गुणधर्म आहेत, ते तर कंटिन्यू ठेवायला पाहिजे ना आपण. ओके, मुव्हिंग टू द नेक्स्ट पॉइंट, इट्स अ थ्रिल टू फुलफिल युअर चाइल्डहुड ड्रीम्स, बट ऍज यू गेट ओल्डर यू मे फाइंड दॅट एनेबलिंग द ड्रीम्स ऑफ अदर्स इज इव्हन मोर फन. मी प्रत्येक पॉडकास्ट एपिसोडमध्ये आपण वेगवेगळ्या रायटर्सचं जेव्हा बुक्स बोलत असतो, असं म्हणतात की अरे ड्रीम्स फुलफिल करणं खूप छान वाटतं, आणि ऑब्व्हियसली चांगलं वाटतं, मी ते वाईटही किंवा खोटंही नाही बोलणार. पण प्रत्येक गोष्ट तुमचीच पूर्ण का व्हायला पाहिजे, तुमच्या आजूबाजूंचे पण काही एक्सपेक्टेशन्स असतात. जेव्हा रिलेशनशिप्स येतात, जेव्हा तुम्हाला ते लोक हवेत, तर त्यांचे एक्सपेक्टेशन्स पण येतील बॉस. जसं पांचाली माता, त्या ज्यावेळेस प्रॉब्लेममध्ये होत्या, एक्सपेक्टेशन्स होत्या श्रीकृष्णाकडून, भले ही वॉज द लास्ट पर्सन शी बेन टू अँड शी वॉज आस्किंग फॉर हेल्प, ही स्टड बाय हर एक्सपेक्टेशन्स. आता मी हे महाभारतातली गोष्ट सांगते आणि हेच आपण आयुष्यात लक्षात ठेवायचंय की 5000 वर्ष आधी अप्रॉक्सिमेटली देर वर एक्सपेक्टेशन्स, 5000 वर्षानंतर सुद्धा आजही आपण एक्सपेक्टेशन्स करतो. म्हणजे जर आपण लोक आपल्या आयुष्यात इंट्रोड्यूस करणार, लोकांना आपण वेलकम करणार, तर त्यांचे पण एक्सपेक्टेशन्स असतील आपल्याकडून आणि आपण त्या एक्सपेक्टेशन्स पूर्ण केल्या पाहिजेत. म्हणजे काही ड्रीम्स आपले पूर्ण होऊ देत, काही ड्रीम्स त्यांचे पूर्ण होऊ देत. कारण आपल्या ज्यावेळेस मी माझे हस्बंड आहेत आणि रावसाहेब, आय कॉल हिम रावसाहेब, श्रवण इज हिज नेम, And whenever he tells me, you know, sometimes I'm really tired and he tells me, तुझ्या हाताची भाकरी खायची किंवा तुझ्या हाताचं जेवण खायचं आहे आज. जरी मी त्या टायमिंगला जर माझ्याकडे मीटिंग्स असल्या किंवा माझी टीम मीटिंग्स असल्या किंवा माझ्या क्लायंट मीटिंग्स असल्या, मी नाही करू शकली त्या पर्टिक्युलर प्रहरला, म्हणजे सकाळचं मी जेवण नाही बनवू शकली तर मी संध्याकाळचं बनवणार, संध्याकाळचं नाही बनवू शकली, नाही पूर्ण जेवण बनवू शकली तर एक डिश बनवणार, म्हणजे काही ना काही, कारण बस मी त्यांची वाईफ आहे. अँड दॅट इज हिज एक्सपेक्टेशन विच ही इज राईट, बिकॉज ही लव्ज इटिंग फूड अँड ही लव्ज द फूड दॅट आय प्रिपेअर. सो आय हॅव टू मेक शुअर नॉट if I'm not able to, I'll make some arrangements ki side dish to ban do kai tari ta tayar karu, but he should be happy. That smile on his face really glows me, and that is one small thing, right? Apan ek choti shi goshta ta karu shakto, tanna pan changla vatta. Second, I would say bharpur veda macha mummy la, when I was pregnant, I remember I had a list of things that I wanted to eat, and I would call up her. And she was busy handling the business. So whenever I used to call her, she would be telling me, okay, theek hai, let's do it. And mala chakli khayachi asel tar majya aini chakli banavli. Majya aini mala gajar cha halwa khayacha tar gajar cha halwa. So mala je khayacha hota te. Ata mi he ka sangti, he ata khup personal goshti hai. Pan expectations hota hai, majhi aai hai, majhe laad karave, mi pregnant hai. Tar ya expectations majya aini purna kelya, jeva ti tichha तिचा संसार व्यवस्थित सांभाळतीये, तिचे माझा भाऊ भावाला सांभाळतीये, ती तिचं घरदार सगळं सांभाळतीये, तिचा बिझनेस सांभाळतीये, तर तिलाही तर तिचे काही कठीण परिस्थिती असतील, तिचे प्रॉब्लेम्स असतील, तिचे तिचे डिफिकल्टीज असतील, काही अपॉर्च्युनिटीज असतील ज्या तिला पाहिजे असतील. तर या सगळ्यांच्या मध्ये तिने टाइम काढला आणि माझ्या पण एक्सपेक्टेशन्स पूर्ण केल्या. तर मी हे सांगू इच्छिते, लोक येतील, एक्सपेक्टेशन्स राहतील, पण जी स्माइल येते ना ज्यावेळेस तुम्ही त्यांच्यासाठी काही करतात, बस ती जगातली कुठलीच कुठलीच गोष्ट तुम्ही किती पैसे दिलात तरी ती गोष्ट तुम्ही घेऊ नाही शकत. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही दुसऱ्यांचे ड्रीम्स पूर्ण करतायत ना, खूप सुंदर येते. म्हणजे एक पर्सनल एक्सपिरियन्स सांगते मी. मी ज्यावेळेस पोस्ट ग्रॅज्युएशन करत होते त्यावेळेस माझ्या डॅडींची इच्छा होती की मी MBA फायनान्स करायला पाहिजे, आणि मॅथ्स म्हटलं ना, मी आयुष्यात मॅथ्स खूप चांगल्या पद्धतीने पेपर दिलेत पण, आणि चांगले मार्क्सही भेटलेत, पण माझा आवडता सब्जेक्ट नव्हता तो. म्हणजे मी त्या भीतीने जास्त अभ्यास करायचे आणि त्या भीतीने मी मला चांगले मार्क्स पडायचे, पण मला कधीच आवडायचा नाही मॅथ्स. आय डोंट नो, आय हॅड दिस फिअर ऑफ मॅथ्स ऑल द टाइम. अँड मी ही एक्सपेक्टेड की मी MBA फायनान्समधून करायचं आहे, मला तर नको होतं, म्हणजे मी दुसरं काहीतरी करते, पण मला MBA फायनान्समधून नको आहे. बट दॅट लाईट इन हिज आईज टोल्ड मी दॅट आय हॅव टू डू इट, अँड वेन आय डिड इट ही was a proud father. So even if I did one master's into communications, he was more interested in the master's that he wanted me to do. And that smile on his face, it really made me feel proud. And that is what you have to understand. Eventually, it is the happiness of people around. And it really, really makes you feel proud of yourself. Next point is treat the disease, not the symptoms. Tar, खूप सोपं आहे समजणे की कुठंतरी जिथे त्रास होतोय, जे जो रोग आहे ना त्याला ट्रीट करा, राईट. सर्दी खोकला झाला तर तुम्ही औषध सर्दी खोकल्यावर घेणार आहेत की त्याला ज्या गोष्टी दाखवतात की सर्दी खोकला झाला त्या सिम्पटम्सला ट्रीट करणार? ऑब्व्हियसली यू गोइंग टू ट्रीट दॅट डिसीज, तो कॉज की अरे याच्यामुळे सर्दी खोकला होतोय, इथं त्रास होतोय, तर त्रास का होतोय? ओके, इथं जास्त खोकल्यामुळे होतं, तर मग आपण थ्रोटला काय करतो, आपण कफ सिरप खातो किंवा असं काहीतरी यु नो विक्सच्या गोळ्या घेतो, इनहेलर घेतो, म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी घेतो जेणेकरून आपल्याला रेस्ट येईल, थोडं शांत वाटेल, राईट. तर कधीही तुमच्या प्रॉब्लेम्सवर फोकस करा, आजूबाजूच्या गोष्टींवर नव्हे. तर नेक्स्ट पॉईंट जो की आपला सेकंड लास्ट पॉईंट आहे, एक्सपिरियन्स इज व्हॉट यू गेट व्हेन यू डिडंट गेट व्हॉट यू वॉन्टेड. An experience is often the most valuable thing you have to offer. प्रत्येक वेळा आयुष्यात जे आपल्याला हवंय ते भेटेलच का? नाही. मग जे भेटलं आहे त्याच्यात आनंद मानायचा का? हो. ऍडजस्टमेंट हा शब्द आहे आणि भरपूर वेळा आपण ऐकतो, करावीच लागते, काही ऑप्शन नसतं. तर आनंदाने का नको करायला? हा, प्रत्येक गोष्टीत आपण ऍडजस्टमेंट नाही करू शकत हे तेवढंच खरंय, पण जेवढं करू शकतो त्याच्यात जर तुम्ही भी खुश आहे, सगळेच जण खुश आहेत, तर अशी ऍडजस्टमेंट का नको, राईट. आणि आयुष्यात ना, जसं मी म्हटली की मला मला करायचं करिअर काय होतं हे मला बॅचलर्समध्ये हळूहळू क्लिअर व्हायला, म्हणजे उलगडायला लागलं की अरे हां हे मला हे करायचं आहे. पण मला जे करायचं होतं ते मी केलं का? आज नाही मी सांगणार. आणि ते न करता मी जे केलं त्याच्यात मी खुश आहे का? अतिशय जास्त खुश आहे. कारण त्याने मला आयुष्याचे एक्सपिरियन्सेस दिले. मला इंजिनिअरिंग करताना इतका आनंद त्यावेळेस नव्हता, कारण यु नो यू हॅव टू परसिव्ह, बिकॉज तुम्ही जेव्हा चांगले असतात दिसायला आणि सगळेजण तुम्हाला सांगतात अरे तुम्ही खूप छानपणे बोलू शकतात किंवा काय, तर तुम्हाला असं वाटतं की अरे मी नाटकांमध्ये भाग घ्यायला पाहिजे किंवा मी त्या क्षेत्रात फ्लेअर करायला पाहिजे. बट ज्यावेळेस तुमचे पेरेंट्स सांगतात, बिकॉज ते तुमच्या भल्यासाठी सांगत असतात आणि त्यांनी थोडे जास्त दिवस बघितलेले असतात तुमच्यापेक्षा, तर यू हॅव टू ट्रस्ट देम. अँड आय ट्रस्टेड माय डॅड अँड माय मॉम अँड आय फील आय एम सो ब्लेस्ड आय डिड दॅट, बिकॉज यू नो आय परस्यूड माय इंजिनिअरिंग इवन इफ आय डिडंट वॉन्ट टू ऍट वन पॉईंट ऑफ टाईम, बट आय फील दॅट हॅज बिल्ड मी बॉस. आय एम सो प्राऊड ऑफ बिईंग अन इंजिनियर टुडे अँड that particular experience has shaped me into a beautiful individual, because it has given me a lot of visionary things first, and second it has given me wings to do what I want to, and as a marketeer it is a blessing to me, if I have to say, in disguise obviously. But that particular experience of going through tough situation, it really helps me today into business. सो मला जे हवं होतं ते मी नाही केलं आणि त्याच्यात मला खूप आनंद आहे, अतिशय छान वाटतं. मी कदाचित एवढी चांगली अभिनेता नाही झाली असती, बिकॉज आय डोंट फील आय कुड इव्हन टॉक, बिकॉज आय एम समवन आय एम व्हेरी इंट्रोवर्ट, आय डोंट इव्हन गो अँड टॉक टू पीपल. सो ॲज समवन इफ यू वॉन्ट टू ऍक्ट दॅट बिकम्स रिअली व्हेरी डिफिकल्ट. सो इव्हन इफ दोन चार लोकांनी काही चांगलं बोललं तुम्हाला आणि तुम्हाला वाटतं अरे आपण हे करू शकतो, तसं काहीच नाही, तुम्ही नाही करू शकत. बस तुमच्यापेक्षा जास्त तुम्हाला तुमचे पेरेंट्स ओळखतात, त्याच्यामुळे त्यांची सजेशन्स घ्या असं मला वाटतं. आता पुन्हा असं नाही आहे की सगळेच पेरेंट्स करेक्ट असतात, बट मला असं वाटतं माझ्या केसमध्ये माझे पेरेंट्स मला खूप जास्त ओळखतात. अँड वेन दे टोल्ड मी टू डू इंजिनिअरिंग, मला इंजिनिअरिंग फक्त एक अभ्यासक्रम म्हणून नाही तर मी ते सगळंच, म्हणजे ते ॲटमॉस्फिअर म्हणा, तो अभ्यास म्हणा, ते टीचर्स म्हणा, ते क्लासमेट्स म्हणा, त्या सगळ्या गोष्टींनी मला कुठे ना कुठे शेप होण्यात मदत केलेली आहे. आणि आज ॲज अन इंडिव्हिज्युअल मी जर त्या सिच्युएशन्स कधी ना कधी रिलेट करते, ॲक्च्युली बसून मी रिलेट करत असते त्या सिच्युएशन्स कधी, वेन आय इंट्रोस्पेक्ट मला कधी ना कधी वाटतं की त्या सिच्युएशन्सनी मला आजच्या कितीतरी डिफिकल्टी सोप्या करून दिल्यात. त्याच्यामुळे तुम्हाला सगळं काही भेटणार नाही आहे आयुष्यात जे तुम्हाला जसं पाहिजे, पण जे भेटलं आहे त्याच्यात आनंद मनवा. आणि एक्सपिरियन्स ही व्हॅल्युएबल गोष्ट आहे बॉस. मी जर कधी भाकरी केलेलीच नसेल तर मी काय सांगणार आहे भाकरी कशी करायची, ऑब्व्हियसली मला माहिती नाही. पण जर मी भाकरी अतिशय व्यवस्थितपणे शिकलेली आहे, मी करू शकते, तर मी समोरच्याला शिकवू शकते पहिली गोष्ट, आणि दुसरी गोष्ट ती माझ्यासाठी खूप सोपी गोष्ट राहते मग. आणि मी हे जेवणाची एक्झाम्पल सांगते असं प्रत्येकच गोष्टीत आहे, म्हणजे मला युट्यूब कसं चालवायचं किंवा मला मार्केटिंग कशी करायची हे माझं बिझनेस आहे तो. आणि मी ते इन अँड आउट रोज शिकते नवीन गोष्टी ज्या येत आहेत, आणि ज्या गोष्टी मी ऑलरेडी ट्राय अँड टेस्ट करते माझ्या क्लायंट्सवर, तर मला भरपूर चांगला तो एक्सपिरियन्स आहे. तो एक्सपिरियन्स माझं कुठं ना कुठं भक्कम होत आहेत आणि त्याच्यामुळे मला नवीन प्रोजेक्ट्स भेटतात किंवा जे प्रोजेक्ट्स एक्झिस्टिंग आहेत ते कंटिन्यू राहतात. तर हे प्रोफेशनली अँड पर्सनली नेहमी लक्षात ठेवा, तुमचा एक्सपिरियन्सच तुम्हाला बनवणार आहे. आणि चांगले एक्सपिरियन्सेस भेटले तरच तुम्ही पुढे ऍक्च्युली आयुष्यात काहीतरी बिल्ड करू शकता. आता हा लास्ट पॉइंट आहे, लॉयल्टी इज अ टू वे स्ट्रीट. सुंदर मेसेज. मी प्रत्येक वेळा ना कुठलेही बुक वाचताना हे माझं एम असतं की शेवटचं ना छान पाहिजे, काहीतरी चांगला पॉइंट पाहिजे. तर आपण सगळ्या गोष्टी लोकांकडून एक्सपेक्ट करतो बॉस, सगळ्या गोष्टी. पण आपण स्वतः काय करतो, त्या एक्सपेक्टेशन्सवर आपण खरं उतरतो का? तर लॉयल्टी जी आहे ना ती फक्त एक्सपेक्ट करून चालणार नाहीये की मला लॉयल्टी पाहिजे किंवा मला हा व्यक्तीने किंवा आता मी माझ्या हस्बंडकडून हा प्रत्येक गोष्ट नाही एक्सपेक्ट करू शकत ना. मी बी माझ्या त्यांच्या जे एक्सपेक्टेशन्स आहेत तिथं किती उतरते हे बघायला पाहिजे. आणि मी एका रिलेशनशिपचं म्हणते, आई म्हणून माझी मम्मी पण काहीतरी एक्सपेक्ट करत असणार, भाऊ माझा काहीतरी एक्सपेक्ट करत असणार, माझी मुलगी माझ्याकडून एक्सपेक्टेशन करेल, माझ्या ऑफिसचा स्टाफ माझ्याकडून काही गोष्टी एक्सपेक्ट करेल ऍज देअर लीडर. सो प्रत्येक आणि ते लॉयल्टी का हा शब्द, तर लॉयल्टी प्रत्येक ठिकाणी आहे, प्रत्येक ठिकाणी आहे. म्हणजे फक्त पर्सनली किंवा कमिटमेंट रिलेशनशिप ॲज अ हजबंड वाईफ मध्येच लॉयल्टी आहे का, नाही. ज्यावेळेस तुम्ही एखादा प्रोजेक्ट घेतात ना, त्यावेळेस तो क्लायंटनी एक्सपेक्ट केलेला असतं, त्याचे कुठे ना कुठे होप्स असतात की ह्या डेडलाईनमध्ये ह्या पर्टिक्युलर फ्रेममध्ये एवढं चांगलं काम मला भेटणार आहे. आणि ते एक्सपेक्टेशन्स पूर्ण केल्यात तुम्ही, तर ते एक लॉयल्टी बॉन्ड तयार होतो आणि तो सगळीकडे आहे. त्याच्यामुळे जेवढं आपण दुसऱ्यांकडून एक्सपेक्ट करतो ना, तेवढं आपण लक्षात ठेवत ते पण एक्सपेक्ट करणार आणि त्याला रिटर्न लागेल. तर ह्या टू वे स्ट्रीट आहे. आय होप पर्टिक्युलर एपिसोड जो आहे हा पॉडकास्टचा तो तुम्ही रिलेट करू शकला आहात. जर केला असेल तर नक्की हा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीमध्ये शेअर करा. आणि तुमचे जे कॉमेंट्स आहेत किंवा काही रिव्ह्यूज असतील ह्या पॉडकास्ट एपिसोडविषयी, तर मला नक्की कळवा. माझा ईमेल ऍड्रेस आहे yogi@pevingo.com, yogi@ आणि त्याला सकोल केलेला असतो, आपल्या कीबोर्डवर असतो तो, तर प्लीज त्याला प्रेस करा. आणि पेविंगो pevingo.com मला ईमेल करा, मला सांगा तुम्हाला काय वाटतंय. माझ्या व्हॉट्सअपवर तुम्ही मेसेज पाठवा. जर तुम्ही हा पॉडकास्ट एपिसोड ऐकला असेल तर प्लीज तुमचे काहीही रिव्ह्यूज असतील, निगेटिव्ह असो पॉझिटिव्ह असो काही असेल, मला सांगा. त्याच्याने मला बी मदत होईल, कारण माझी टीम ज्यावेळेस माझ्याजवळ पुस्तकं आणून देते किंवा मला ते सांगतात ह्या टॉपिकविषयी बोलू आपण मॅम ह्यावेळेस, तर मला त्याच्यावर रिसर्च करायला किंवा त्यांना पण थोडेसे पॉईंट शोधायला यु नो आम्ही मेहनत करत असतो की तुमच्यापर्यंत काहीतरी चांगलं यावं, तुम्ही ह्या पॉडकास्टमधून काहीतरी शिकावं आणि तुमचा दिवस चांगला जावा आहे अशी माझी इच्छा असते, माझ्या टीमची इच्छा असते. तर नक्की आम्हाला मदत करा इम्प्रूव्ह करायला. Until the next time, this is me signing off. Love and peace. Jai Hind.